नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो देता. रान हक्क कायद्यावरवी ज्या गोंयकारांक जमनीच्यो सनद दिवपाच्यो उरल्यात तांकां मार्च 2026 मेरेन दिवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. सध्याक राज्यांतल्यान 10,000 नागरिकांनी अशा सनदी खातीर अर्ज केल्ले. हातूंतल्या 3,000 लोकांक सनदी दिल्यात जाल्यार सुमार 1,000 जाणांचे अर्ज भायर पडल्यात. मार्च 2026 मेरेन राज्यातले सगळे अर्ज निकालात काढतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
सत्तरी त्यांच्या जे फॉरेस्ट राईट ऍक्ट त्यांच्या प्रमाणे त्यांना सनदी मिळपाक लागल्यो आणि आता उरलेला प्रोसेस पहिले हांवें मिटींग घेऊन फास्ट ट्रॅक केला. आमचं तो ध्येय असा की आता ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्झिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो असा त्या लोकांपर्यंत पावच्यो गरज असता. ट्रायबल मिनिस्टर जे आशिले केंद्रातले त्यांनाय दिले. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव, हे ट्रायबल रिझर्वेशन बील जे असा पळय न्ही, हे दोन फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस झाले. परत एकदा ट्रायबल बील जे असा पळय न्ही, परत इंट्रोड्यूस झाले. आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केला असतात जाल्यार विरोधकांनी विरोध केला, काँग्रेसीन विरोध केला.
आदिवासी समाजाच्या उदरगती खातीर ट्रायबल सब प्लॅन वरवी आशिल्ल्या 69 कोटी रुपयांचो उपेग सरकारान केल्लो ना, हाका लागून गरज असून लेगीत आदिवासी समाजाच्या उदरगतीची कामां आडकून उरल्यात असो आरोप आमदार विरेश बोरकार हांणी केला. जाल्यार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी 82% निधीचो उपेग केला अशें सांगला. मनोहर पर्रीकार विमानतळाचेर आशिल्ली चडशी दुकानां बिगर गोंयकारांची कित्याक असो प्रश्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केलो आणि हे विशीं मुखेलमंत्र्यांकडे जाप मागली.
This is to draw attention of the government to reports that out of 11 liquor outlets at Manohar International Airport, MOPA, 9 are established and run by non-locals. The outlets of the locals are only 2 of the total 11. This is the most disturbing and worrying issue wherein the government itself follows the deliberate trend of providing full and unstinted support and cooperation to non-locals and non-Goan businesses.
Speaker sir, how Santa Department has inquiry karun ki jaate paita.
लोकसभेत गोय राज्य विधानसभा मतदारसंघातल्या अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक 2024 संमत केले. अनुसूचित जमातीच्या सदस्यांच्या प्रभावी लोकशाही सहभागाखातीर सुवातीचे आरक्षण सक्षम करप आणि गोय राज्य विधानसभेतल्या जाग्यांचे पुनर्समायोजन करपाची तजवीज करप हो विधेयकाचो हेत असा. या चर्चेक जाप दितना केंद्रीय कायदो आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल हांणी सांगले की अनुसूचित जमातींक गोय विधानसभेत तांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करपाखातीर आरक्षण दिवपाच्या हेतान हे विधेयक हाडला. राज्यातल्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या 2001 वर्सा 566 आशिल्ली. ती 149,000 परस चड झाल्या अशें ताणी सांगले. पयली फकत अनुसूचित जातीं खातीर आरक्षणाची तजवीज आशिल्ली, पूण अनुसूचित जमाती समाजाची लोकसंख्या वाढत गेल्ल्यान राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींक आरक्षण दिवप गरजेचे असा अशें मेघवाल हांणी सांगले. गोयचे तशेंच जम्मू आणि काश्मीराचे आदले राज्यपाल सत्यपाल मलिक काल संसाराक अंतरले. तांची पिराय 79 वर्सां आशिल्ली. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलात तांणी निमणो श्वास घेतलो. 20 परस चड कर्मचारी आशिल्ली दुकानां, हॉटेलां तशेंच हेर वेवसायीक आस्थापनां कर्मचाऱ्यांची म्हायती ऑनलायन पद्दतीन 60 दिसां भितर दिवप बंधनकारक आसा. तशेंच दुकान हॉटेल बंद केले जाल्यार तांची म्हायती सरकाराक कळोवप बंधनकारक आसपाची तजवीज आशिल्ले गोंय दुकान आस्थापन नेमन विधेयक सभाघरात सादर झाले. उद्योजक तसेच वेपाऱ्यांक आता साधन सुविधा शुल्क 2 पावण्यान फारीक करपाक मेकळीक आसतली. प्रकल्प वा व्यवसायाक तांत्रिक परवानो दिले उपरांत शुल्काची 50% रक्कम फारीक करची पडटली. उरिल्ली 50% रक्कम प्रकल्प पुराय जाल्ल्याचो दाखलो दिल्या उपरांत भरची पडटली. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेची श्रीपाद आणि अनसुया कामत तारकार यादस्तीक राज्य पावण्यावेली बायला बुद्धिबळ सर्त निवड चाचणी 8 ते 10 ऑगस्ट मजगती कुचिरा बांबोळी जातली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता असे वेधशाळेन कळीत केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.